नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी असं आपलं स्वप्न असून, सेमीकंडक्टरचं पॉवर हाऊस होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते भारत करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी सेमिकॉन इंडिया 2024 ग्रेटर नोएडा इथं आज उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले 1 कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद केल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले 2,27,000 मोबाईलही ब्लॉक केले आहेत. संचारसाथीच्या मदतीनं अशा मोबाईल क्रमांकाची माहिती मिळवल्याचं दूरसंचार विभागानं सांगितलं. राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनानं देशभरातल्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यातून पहिली रेल्वेगाडी अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वेगाडी नांदेडहून 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान निघण्याची शक्यता आहे. पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन चषक स्पर्धेत भारतानं मलेशियावर 8-1 अशी मात केली. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज राजकुमार, जुगराज, हरमनप्रीत, अरायजित सिंग आणि उत्तम सिंग यांनी गोल केले. यामुळे पदतालिकेतलं पहिलं स्थान भारतानं कायम राखलं आहे. याबरोबरच भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 398 अंकांची घसरण झाली आणि तो 81,523 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 123 अंकांची घसरण नोंदवत 24,918 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.